दुसरे इतिहास अध्याय 18। यहोशाफाटाला भरपूर धनदौलत आणि बहुमान मिळाला। राजा अहाबाच्या घराण्याशी सोयरीक जुळवून त्याने त्यांच्याशी सलोखा केला। त्यानंतर काही वर्षांनी यहोशाफाट शोमरोन येथे अहाबाच्या भेटीला गेला। त्या प्रसंगी यहोशाफाट आणि त्याच्याबरोबरचे लोक यांच्या प्रित्यर्थ अहाबाने बरेच बैल आणि शेळ्या मेंढ्या यांचे बली दिले। अहाबाने यहोशाफाटाला रामोथ गिलादावर चढाई करण्यास प्रवृत्त केले। अहाब त्यास म्हणाला, रामोथ गिलादावरील स्वारीत तूही माझ्याबरोबर सहभागी होशील का? अहाब इस्रायलाचा राजा होता आणि यहोशाफाट यहुदाचा। यहोशाफाट त्यास म्हणाला, तू आणि मी काही वेगळे नाही, माझी माणसे ही तुझीच माणसे, आम्ही अवश्य लढाईत भाग घेऊ। यहोशाफाट इस्रायलाच्या राजाला पुढे असेही म्हणाला, पण त्यापूर्वी परमेश्वराचा आदेशही घेऊया। तेव्हा इस्रायलाचा राजा अहाबाने सुमारे 400 संदेष्ट्यांना बोलावून विचारले, आम्ही रामोथ गिलादावर स्वारी करावी की नाही? तेव्हा ते संदेष्टे राजा अहाबाला म्हणाले, जरूर जा, कारण देव राजाला जय देईल। पण यहोशाफाट म्हणाला, यांच्याखेरीज परमेश्वराचा संदेष्टा इथे कोणी आहे का? परमेश्वरास त्याच्या संदेष्ट्यांमार्फतच आपण विचारायला हवे। तेव्हा इस्रायलाचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, इथे तसा एक जण आहे, त्याच्यामार्फत आपण परमेश्वरास विचारू शकतो, पण मला त्याच्याकडून कधीच अनुकूल संदेश मिळत नाही, नेहमी प्रतिकूल संदेशच तो मला देतो, त्यामुळे मला त्याचा द्वेष वाटतो। त्याचे नाव मिखाया, तो इमलाचा पुत्र। पण यहोशाफाट म्हणाला, अहाब तू असे म्हणू नकोस। तेव्हा इस्रायलाच्या राजाने आपल्या एका कारभाऱ्याला बोलावून इमलाचा पुत्र मिखाया याला लगेच घेऊन यायला सांगितले। इस्रायलाचा राजा अहाब आणि यहुदाचा राजा यहोशाफाट राजवस्त्रे परिधान करून शोमरोन नगराच्या विशीजवळच्या खळ्यात आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते। त्यांच्या समोर ते 400 संदेष्टे भविष्यकथन करत होते। कनानचा पुत्र सिदकिया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती। तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, अरामी लोकांचा या शिंगांच्या साह्याने तुम्ही नाश कराल। इतर सर्व संदेष्ट्यांनीही तेच सांगितले। ते म्हणाले, रामोथ गिलादवर चालून जा, तुम्ही विजयी व्हाल। परमेश्वर तुझ्या हातून म्हणजे राजाच्या हातून अराम्यांचा पराभव करील। मिखायाला आणायला गेलेला निरोप्या त्यास म्हणाला, मिखाया ऐक, सगळ्या संदेष्ट्यांचे म्हणणे एकच आहे, राजाची सरशी होईल असे ते म्हणतात, तेव्हा तूही तसेच म्हणावेस, तूही चांगले उद्गार काढ। पण मिखाया म्हणाला, परमेश्वराची शपथ, तो जे म्हणेल तसेच मी बोलणार। मिखाया मग अहाब राजाकडे आला। राजा त्यास म्हणाला, मिखाया आम्ही रामोथ गिलादावर स्वारी करावी की नाही? मिखाया बोलला, खुशाल चढाई करा व विजयी व्हा, तो एक महान विजय असेल। राजा अहाब मिखायाला म्हणाला, परमेश्वराचे नाव उच्चारून सत्य तेच सांग, असे मी कितीदा तुला शपथ घेऊन सांगितले। यावर मिखाया राजाला म्हणाला, मेंढपाळाविना मेंढरे असावीत, तसे मी इस्रायल लोकास डोंगरावर विखरलेले पाहिले। परमेश्वर म्हणाला, यांना कोणी मालक नाही, ही आपापल्या घरी सुखरूप जावोत। इस्रायलाचा राजा अहाब यहोशाफाटाला म्हणाला, मिखाया मला कधीच परमेश्वराचा शुभ संदेश देत नाही, तो नेहमी प्रतिकूलच बोलतो, असे मी तुला म्हणालोच होतो। मिखाया म्हणाला, तुम्ही सर्वजण परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका। परमेश्वरास मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले, स्वर्गातील सर्व सेना त्याच्या उजव्या व डाव्या हाताला उभी होती। परमेश्वर म्हणाला, इस्रायलाचा राजा अहाब याला रामोत गिलादावर हल्ला करायला कोण बरे युक्तीने प्रवृत्त करील? म्हणजे अहाबाचा तेथेच शेवट होईल. आणि एक जण म्हणाला या मार्गाने, दुसऱ्याने म्हटले त्या मार्गाने. मग एक आत्मा पुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, मी अहाबाला भुलवून टाकतो. परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले, कसे बरे? तेव्हा तो म्हणाला, अहाबाच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रूप घेईन. तेव्हा परमेश्वर त्यास म्हणाला, तू अहाबाला मोहात पाडू शकशील तर जा आपल्या कामगिरीवर. अहाब, आता तूच पहा, परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्यांचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे. तेवढ्यात कनानाचा पुत्र सिदकियाने पुढे होऊन मिखायाच्या थोबाडीत मारले. तो म्हणाला, मिखाया, मला सोडून परमेश्वराचा आत्मा तुझ्याशी बोलायला गेला तो कोणत्या दिशेने? मिखाया म्हणाला, पहा, घराच्या अगदी आतल्या खोलीत तू लपायला पळ काढशील, तेव्हा तुला ते कळेल. इस्रायलाचा राजा म्हणाला मिखायाला, नगराचा सुभेदार अमोन आणि राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा. अमोन आणि योवाश यांना म्हणावे, राजाचे म्हणणे असे, मिखायाला कैदेत टाका. मी युद्धावरून सुखरूप परत येईपर्यंत त्यास कैद्यांना देण्यात येणारी भाकर व पाणी द्या. मिखाया म्हणाला, अहाब, तू लढाईनंतर सुखरूप परत आलास तर परमेश्वर माझ्याद्वारे बोललेला नाही असे खुशाल समज. लोक हो, माझे हे शब्द लक्षात ठेवा. इस्रायलचा राजा अहाब आणि यहुदाचा राजा यहोशाफाट यांनी रामोत गिलादावर हल्ला चढवला. इस्रायलचा राजा यहोशाफाटाला म्हणाला, मी युद्धात जाताना वेषांतर करतो, तू मात्र राजवस्त्रेच घाल. आणि त्याप्रमाणे राजा अहाबाने वेषांतर केले आणि दोन्ही राजे लढायला भिडले. अरामाच्या राजाने आपल्या रथावरच्या सरदारांना आज्ञा केली होती की इस्रायलचा राजा अहाब याच्यावरच फक्त हल्ला करा, बाकी लहान थोर कुणाशीही लढू नका. त्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा त्यांना वाटले, हाच अहाब इस्रायलचा राजा, म्हणून ते यहोशाफाटाकडे वळले. पण यहोशाफाट मोठ्याने ओरडला आणि परमेश्वर त्याच्या मदतीला आला. त्याने त्या सरदारांना यहोशाफाटापासून दूर वळवले. हा इस्रायलाचा राजा नाही असे सरदारांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग सोडून दिला. पण कोणी एका सैनिकाने सहज म्हणून लक्ष निश्चित न करता धनुष्यातून एक बाण सोडला आणि तो नक्की चिलखताच्या सांध्यातून इस्रायलाच्या राजाच्या शरीरात रुतला. अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, मागे व आणि मला युद्धभूमीतून बाहेर काढ, मी जखमी झालो आहे. त्या दिवशी घनघोर युद्ध झाले. अरामाकडे तोंड करून इस्रायलाचा राजा अहाब आपल्या रथात संध्याकाळपर्यंत टेकून बसला. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस तो मरण पावला.